famoso casar aquelolo. Casar son con un garaetado. O te va a ir to Paulo. E que os torina dailo. Rupkar ti chorog tan bololo. Ist mozo polon bielolo. Karatlo deon ti che shingelo. Tine oso suskar sullo. Muno aplia ektat puta geho. Pratiao gele li soirangi. Porotao gara pietana. Tragmalo moja karache. Sarkis damage zalya. Shevdon ti polya todi che. Putak moja dotora gerho. Fod fodta fulya sita che. Putak moja dotora gerho. Fod fodta fulla sita che. Istmozo velogdai nastana. Daon tancha karashi veta. Rogtan bololo ti chopu. Fulla sita cher fod fodta. Pun tya drivera cha sita chi. Istmozo polon poi bieta. Taka apun khai leli avoi. Sita chir meleli asta. Urgyak jiu aslo taka gebu. Istmozo hospitalan gelo. Ratbur istmozo nidokna. E sogle ci dur bielo. So calce urce udon poilo. Igor genovoton padrik meulo. Sogli i cobor padrik santo. Padrin tagaoso sos mailo. Sogli i cobor padrik santo. Padrino oso sabadilo. Accidenta na voi sopleli. Pun ti so jiva slo puta che. Puta kablya salwar kuram. Otmo ti so bomo rostya che. A voi burgyan kerna sodina. Moron pasun ailea rapliaci. E am ca sot munta vezata. Ni al chelea rigunnici. Sau sarat li sogli girescai. Ectai corun eche tagrendo. Gires kai tagdin ganun zato. Dusre vaatem tu avo ikdo. zain awalu son saran aslolo ke doimo awi chap mogat zain asu aiz maka talio une maru awi te taliani mo
मोगाळ आयकोप्यान तुमकां माये मोगाचो दोनपार आवडेता ही आमच्या सुसेगाद दोनपार कार्यावळीर आयज आमी भोव दुखी की आमची माय जी आहा ती आपूण गोंया वेता पूण आमी होबर फुडें काडटले ही आमची कार्यावळ कोंकणी वीथ माय आमी आतांच तुमी कांतार आयकलां लॉरी ट्रवासोचो आवयचो हुस्को आमच्या स्टुडिओन आयज आहा बाब पॉल जो म्हज्या बरोबरी मायक थोड्यो प्रश्न विचारतलो आनी आहाच आमची माय त्या भाशेन रिचर्ड बसला सगळे कंट्रोल करपाक आनी एकलो आमचो एक स्पेशल गेस्ट बसलेलो आहा वोगीच बसला म्हणला ताणें आतां सद्याक आतां आमी ताचें नांव सगळें फुडें काडटले आनी ताका इंट्रोड्यूस करतले बट पळय कितलो वगो रावता तो तर आयज आमी आमचो हो कार्यावळ सुरू करता आसतना मायक पयलो प्रश्न आमी कोत्ता पापोल मायक प्रश्न करच्या पयली तुका कितें मायक बी म्हणोंक जाय
हय मायक विचारूंक सोदता मायक तूं आयज अंकलाक घेवन येवपाची आसली अंकलाक आयज सोडून कित्याक गेली तूं आयज आयज कोण बरो हँडसम बसला तुज्या कुशीक ताका लागून
व्हड्यान सांगनाका म्हजो घरकार आयकता प्रोग्राम हँडसम कुशीक बसला बरो जाल्यार तो धावन येतलो
पावता पावता म्हणजे प्रोग्राम काबार जातलो
ताका येवपाक चड खोशी आसली जाणें तूं पूण मातशें ताची जिवाक बरें ना देखून तो मातसो पाटी सरलो एक दीस जरूर येतलो
वय वय आमकां मातशें दूख तो आयज पावंक ना म्हणून मात पायाग्नेल तुका आमी हे म्हण आयकता म्हणून तूं लायव्ह आमी तुका हांगा वेलकम म्हणटा आनी तुका जाय जाल्यार तुका फोन बसून करूंक जाता आमकां भितर आनी
आमकां बरें दिसतलें जिवाक
तर माय आमी तुमी आतां आमच्या बरोबर इतले कार्यावळ केली लोकांनी खूब उमेद आयली की आमकां कोंकणी आयकूंक मेळता ह्या आमच्या सुसेगाद दोनपार कार्यावळीर तर ही आमकां तूं सांगशी कित्याक तूं आतां गोंयां पळय की आमच्या भारताक परत वेता म्हणून
बाब फ्रांसीस म्हाका ऑकलँडान आयल्यार 2 वर्सां जाली तर म्हाका दिसता आनी म्हाका गोमता की म्हजो गांव देश म्हाका परत आपयता म्हणून आनी थोडो चेस्टूय म्हाका जाय मातशें ब्रेकूय जाय सुबेज
कोणाची जाय अंकलाची जाय
सगळ्यांची
ना केन्ना केन्ना हे सारकें जाय पडटा आमकां ब्रेक जाय पडटा अनवायंड करपाक आनी हें तें हे भुरगीं नात्रां आसतना सगळो आवाज बोबाव जाय आमकां
हांवच पयली आतां बोमाय वेतली आमी माहीम रावता आनी थंयसर सगळीं म्हजी फ्रेंडां म्हाका येवकार दिवन
रावतली
योगदार हात पुलाय सांगले नाका
व्हडलो बॅनर घालूंक जाता वेलकम माय
तर मागीर आमी सोड
करून आनी आमकां आमी ऑकलँडाकूय आशेता तूं परत केन्ना आमी आवडेता की तूं चड तेंप राव नाका भारताक आनी बेगीनसो रोखडी परत
मागीर गोंय वयतली तूं
वय मागीर गोंय वयतली
गोंय वयच्या आदी आमी तूं गोंय वयता जाल्यार आमकां रिचर्ड तुका कितें पार्सल दितलो पारिकाराक दिवपाक
असल्या पुरो गोंयां फ्लाय जाता म्हणून हॉस्पिटलांनी युएस
तर तुवें आतां कितलो तेंप काडलो हांगा खूब जाली दोन वर्सांनी तूं म्हाका दिसता च्या भुरग्यांनी तुका खूब भोंवडायले आसतली न्यूझीलँडाक आनी तर तुका कितें हिंचे जागे तुका बरें लागले आमच्या न्यूझीलँड देशान
म्हाका चड करून म्हाका रोतोरुआ व्हेल्ले थंयचो साल्फराचो इतलो वास एकदम म्हाका बरें लागले बगर बगर वास घेताली म्हाका जिवाकूय बरें पांय बुडयताली
रोतोरुआ तो वास बॉक्सान विकता दिला तो इंडिया वालों आता तो
आओ तुका इतने सांगता बाप पॉल आमची माय हा ती मजा भाषेन कुजनेर आणि आम कुजनेर माका बसून हा रोतोरवा गेल्यार माका पयलो थिंगा पावलो तो सल्फराचो वास येना माव हांव चिंता आऊ इतली तांती हांगा तांत्यांचो वास कहो येता मत म्हणटा म्हणून सारखे थोडे लोकांक दर एकदम थिंगा वायट म्हणजे बुरशे दिसता कित्याक वासाक लागून मात माय आणि माका थिंगा रोतोरवाक बरे दिसता तो बरो हांव हांव म्हणिना थिंगा वास येता हांव थिंगा वेतोच म्हणटा अरे बरो
पोरमो येता पोरमो येता सारखे
वास म्हणल्यार नेगेटिव्ह पोरमो म्हणल्यार
पॉझिटिव्ह
पोरमो इंग्लिशीन म्हणल्यार अरोमा
आणि
वास म्हणल्यार स्मेल सो व्हेन वी से स्मेल इट्स अ डर्टी स्मेल बट व्हेन वी से पोरमो इट्स अ नाईस अरोमा
गुड एक्सप्लेनेशन तू त्या
रोटरा वयत गेल्लीच तू थिंगा त्या लुजार बसलेली
लुजार बसलेली वयतोर
आणि मार कितली वर्सां भुरगी झाली तू थिंगा बसून थिंगा त्या लुजार तीन स्पीड आहा एक बिगनर एक इंटरमिडिएट आणि एक एक्सपर्ट तू तुमच्या एक्सपर्टाचेर बसली
ना रे बाबा बिगिनर बिगिनर
आणि अंकल कितून बोललो
तो आय बिगिनर निरान दिसो आमकां पयली पण मागीर मागीर कॉन्फिडन्स वाढले मात्शे मागीर बरे दिसले
कॉन्फिडन्स वाटूच मार ते म्हाका गुड आसा हांव गेल्लो तेन्ना एका तुवें तिकेट घेवंक जाय 10 रायड मेळता
वय
तर तुवें ते 10 रायड केल्ले ते टिकेटींग
ना ना करूंक ना म्हणजे एकूच पुरो म्हाका पण मातशे वखदार म्हणजे आनी वेता आनी एक सेकंड टायम गेली मागीर
आणि रोतोरवा म्हणटा म्हणून त्या त्या गांवान खूब खूब कितें म्हणटा ती एडवेंचर स्पोर्ट आहा तर थिंगा वेतूच तुवें ते एक व्हडलो बॉल आसता प्लास्टिकीचो ताका जॉब म्हणटा तुका तुवें तांतून गेल्ली तूं ते कितें कोत्ता न्ही ते आख्या बॉलान भितर येता थोड्यांक जाय जाल्यार सुकें वचोंक जाता सकला ना जाल्यार उदक घालूंक जाता बालदीभर आनी सारखे वॉशिंग मशिनान हाडले भाशेन सारखे दोंगरातून आख्खे
सोडटा
वयता मागीर आनी एक व्हडलें म्हणल्यार थिंगा बांजी जंप बांजी जंप
बांजी जंप करूंक ना करूंक ना भिरांत दिसली
म्हाका थिंगा मात तें सगळें केलें सगळें कोत्तोच मागीर बरें शांत म्हणल्यार थिंगा म्हाका एक बरें लागलें रातचें हांगी करपाक ते हांगी हातून गेल्ली तूं थंयसर हांगी हापाक म्हणजे ते मावरी
मावरी करतात आयकलां फ्रान्सीस हांवें ते पूण थंय वचोंक ना आमी खावपाक वय पावोंक ना आतां दुसरे पावट येतच वचोंकूच जाय
हांगीन सोरपतेलूय मेळता
दुकराचे मास मेळता हांगीन घाल्ले सारखे म्हणटा म्हणून आख्खो दीस थिंगा सगळे भोंवतो जनवल जुवा कितली काशेत जाता सगळे की म्हाका थिंगा बेस्ट लागले म्हणटा ते पॉलिनेशा स्पान वचोन गरम गरम उदकान आख्खे आमचे आंग बुडोवन सगळी दूख वेता
बरें दिसलें थंयसर आमी मागीर बरें रिलॅक्सेशन जालें आमकां थंयसर जिवाची काशेत गेली थंय वचोन
सारखे
एकदम बरे
आणि मागीर आणि हिंच्या तू दुसऱ्या हिंच्या जाग्यांनी
मागीर आम्ही जायते विचार केले त्या वेळेचे म्हाका नाव येतात
कोरोमंडल
लॉंग बे बीच आणि जायत्यो जायत्यो तुका सांगपाक
सारखे हे आमच्या न्यूझीलंड गावांचे देशाचे एक व्हडली व्हडवीक म्हणल्यार आमच्या ऑकलंड शारांतूच पळय तू हिंच्या इश्टाक गेले वेस्टाक गेले रोखडेच तुका अद्या अद्या वरान वेळी मेळता दुसरे तरतरे दुसऱ्या भाशेचे मेळता आता व्हायटा कडेन गेले थिंगा मेळता साऊथाक गेले थिंगा मेळता इश्टाक वेस्टाक सगळ्या कडे वेळीच मेळता तर थिंगा वेळीर बी वेतोस तू नांग बी गेल्ली
वेळीचेर हांव नांग गेल्ली पण म्हाका तितले न्हावपाक बरें दिसना पण मातशे पांय बुडयले आत धुले तो स्विमींग करूंक ना
म्हाका
बरें दिसना गोंया परत वसो जाल्यार कालांगूट हांव केन्ना वसना दर्यांत
थंड लागले
खाली वचपा थंयसर बरें बरें दिसता वचपाक
मागीर तो आनी थंयसर दोंगराचेर बी पावंक ना आमचे
हिल कितें म्हणटात थंयसर
आमचे मिडल आयलंड ना आमच्या खंयचेर ते
माउंट रुपयो
माउंट रुआपेहू वय
आवय थंयसर वयर दोय गेल्या गेल्या
गेल्या
वय सामके चोडोन दोंगर तो वय गेल्या
चोलोन गेली वय
चोलोन मोटर
मोटर घेवन वद्या वाटेर गेल्या मागीर थिंगातान स्की लिफ्टान वचोंक जाय तू सारखी थिंगा पावल्या वय
सारखी वय ना पूण आख्खी टेंगशेर पावंक ना कासात जाली वद्दे वाटेक रावली मागीर भुरग्यांनी म्हाका गड धरून वेले थकला
बरें तो सगळो थिंगा जेल हाल्लो तो बर्फ हाल्लो तांतून बी शेवल्या
ना रे बाबा ना
कांयच करूंक ना तर
बरें लागना तें करपाक म्हाका पळोवंक बरें दिसता सगळी सिनरी वा तसली
आनी एक आमचे तुवें रोतोरवा पयले म्हणलेले म्हणून रोतोरवाक म्हाका सगळे की थिंगा बरें लागले ती मेंढरांक हे करता मेंढरांचो एग्रोडोम म्हणून
पयला
तुका मेंढरां पळोवंक मेळता आनी सगळे की म्हाका तिंगा उमेद कितें एकलो आहलो पयल्याच पाटी म्हाका उगडास आसा हांव गेलो तेन्ना ताणें आमकां शिकयलें गायेचें दूद काडपाक हांवें हांव गेलो सोमतो उमेदीन गेलो हांवें काडूंक लागलो अरे हेच ना दूद म्हाजी प्रॅक्टीस जाय म्हणूंक लागलो मागीर दाखयलें ताणें सारकें काडपाक मागीर दूद काडटो जोडली म्हाका सर्टिफिकेट दिली ताणें की हांव आतां एक्सपर्ट दूद काडपाक म्हणून मागीर ती दुसरी काणी तूं दुसऱ्या पाटीक दवरपाक
फोंटेरान चान्स आसा तुका
आनी बरें लागलें म्हणटा थिंगा तें वर्ल्ड चॅम्पियन आसलो मेंढरांचे दोळ काडटा पळय वूल शीप शेअरिंग दाखयता आवय तो 15 सेकंडान चोन रोखडेच काडले हांवें म्हणलें अरे म्हाजे हाड काडपाक येता म्हजे हाडी रोखडे काडटलो म्हाका लागता केन्ना वद्दे वर सगळे हाड आनी केस बी काडपाक तकले वयले 15 सेकंडान करताली म्हण म्हजे कर मातशे आनी एक जागो फेमस म्हणल्यार ते हॉबिट्रॉन थिंगा तूं पावल्या ते व्हडले मुवी
स्टॅच्यूज
ना
म्हाका उगडास आसा पयल्याच वर्सा आमी मेवल्ले तेन्ना हांगा आंटी काय मायक आमच्या हांवें हुनवा फॉल मेवल्ले आनी मज्जेन गेले आमी हुनवा फॉल बी पळोवन आयले माय आमची गेली परत इंडियेक 10 दिसांनी म्हाका स्पीडिंग टिकेट घरा कडेन आयला म्हणलें अरे त्या रानान गेल्या स्पीडिंग टिकेट आनी चली मेवली रे तिगांनी कॅमेरा आहा दिसता त्या रस्त्यात तर कोणी मातशे हुनवा फॉल गेले उगडास तर स्पीडिंग कॅमेरा आहा वाटेर तिंगा तर आमी माय बरोबर उलयले आमचे न्यूझीलंडान ती कितल्या दुसऱ्या दुसऱ्या गांवांनी भोंवल्या ती तर आमी फुडें मायच्या कडेन उलयता उलोवच्या पयली आनी दुसरे आमी कांतार आयकया
Your chocolatey cover by Tonton Gorko Gourom Chocota by Etubido
Sant Anton Milagris Otumpur Duven Hocos Matbodo Lopur
Soglian Chatsuli Patlia Nasta Gobo Uso Nastana by Tupotai Tumpur Gouvon Votso Nau Kazar Zadili म्हाका परवांगी तूं दिनाय तो बिचार शेकार कामाक आसता आसपाक गांवती पूण जानोक न्हेसता सारको सलमान खाना बोरी दिसता इको बोरमो ज्या पायक ना मिसता
आमच्या चेडवान गांठी लागता घोस्ता मुनीर जावून ते घारान घुसता कारा लागी तुका काजार पोतलो गांठ्याक जावय कोचो ना वो कोसता
तुझ्या वोसलो पायके नाच पोवूक ना कुशल
ल्हान आसताना तुजी माय सोंपलेली तुजे चिंतून हांव काजार जावंक ना काट्यान रावंक पासून सारको जागो ना झोपडेन तुवे तूं कुशाल शेना अशें एकल्याक दोता फाल्यां दुसऱ्याक सोडटा ताचो आतो पोतो सारको ना
मोगान पाय तुका समजायताली पूण तूं एकूय मोजे आयकुना काजाराचेर मोजा आडकू लाडशी सोडून वेता तुजी पोरवा ना
सोडटाय जाल्यार वस तुजे कोशेन मागीर रोडोन कसलोच फायदो ना माय पायचे उतर आयकोना ती भुरगीं संसारान फेली जासो ना
म्हजी तूं घर सोडून गेलेल्याक एक वरस पत्ता म्हाका ताचो खूब हुस्को जाला दोनिया तूंच तेका राख
पाय पाय
पाय कितें तुजो बेस आनी भुरग्याक घेवन आयलाय आनी बसपाक खंय
कुम्याव बोगोस माका पाय चुकलिया मोका जबारा रोगाले तुझे नाव असा पन माका या बेसा सोडू दुसरा चेडवा केवून मालिदा
खंयचे चेडे आमचे गोडाचे पांव पूण तुमी गांडयाचो घेता तूं मांव मोगान पडोन तुवें घेतलाय पेसांव हे बापान तुजेर घालचे बेसांव
आयतात म्हज्या पर भयणांनी
वजले कावसाय त्या सोबे घडटा
माय पांया कुर्बायेन तुमकां वाडयता तुमच्या बोऱ्या फुडारा काशेता ताची काळजा तुमी दुखोय नाका आमी या चोडू तुमचे ताय मागता तुमी मोगान पोटाना हे कुगडा दोरा माय बायच्या कोश्टांचे चिता माय बायच्या पेसावांची काजार जाता ती सौदास खुशांची येता
मोगाड आयकोवपी हांव तुमकां परत माय मोगाचो येवकार ह्या आमच्या सुशेगाद दोनपार कार्यावळीर कोंकणी वीथ माय तुमी आतांच आयकला एक सोबीत कांतार माय पायचें बेसांव हें आमच्या गोंयच्या कायद्या प्रमाणे एक सारकें म्हणणें आसलें की आमी सदांच माय पायचें बेसांव घेवंक जाय आमी कितें करच्या पयलीं आमी घरांतली भायर सरच्या पयलीं कितें करच्या पयलीं सदांच माय पायचें नाल्यार शामायचें बेसांव घेवन आमी आमचें काम कॉमेस करपाचें तर आतां आमी मायक एक प्रश्न करता माय तूं आतां दोन वर्सां तुवें म्हणलें हांगा रावली तूं इतली भोंवली इतले गांव इतले दुसरे गांवांनी आमच्या न्युझिलंड शारांत भोंवली तूं तर सगळे एक्सपिरियन्स जो अणभव तुजो आख्खो ह्या दोन वर्सांचो ह्या गांवचो तुका कितें दिसता एक आय मीन बरें पॉझिटीव्ह की नॅगेटीव्ह की तुका कितें दिसता हो प्रश्न हांव कित्याक करता कित्याक तूं म्हणटा हांव चल्ली गोंया म्हणून की गोंया वेता की भारताक वेता म्हणून पूण अणभव तुजो वेच्या पयलीं कहो
फ्रांसीस सांगचे म्हणल्यार हांव ह्या गांवान चड खुशाल आसा म्हज्या भुरग्या बरोबर म्हजी आख्खी फामील हांगासर आसा तरी पूण हांव चिंता हांव इंडियेक वचोंक इतलीं फुडल्या इतलीं तयार जाल्यां तिकेटी काडल्यार हांव तर कितें कोत्तेली ते म्हज्या मनान येता पूण हांगासर हांवें जायतें म्हजें जिवीत बरे भाशेन सांगलें म्हज्या भुरग्यां सांगता आनी तांणी म्हाका केन्नाच ना म्हणोंक ना म्हाका हे सुवातेर वचोंक जाय चल मामी तुका वत्ता अशें आनी तशींच म्हजी फ्रेंडां जाय ती आयज एकामेका फ्रेंडान शॉपिंगाक वेले आनी थंयचो लांच दिलें म्हज्या फ्रेंसिसानूय म्हाका जायतें भोंवडा आयलां सो म्हाका दिसता म्हाका ते परत येवं कशें
ती उमेद आसा सारकें तुजें आमचे इश्टां आसा जाल्यार आनी धर आमची फामील आसा जाल्यार आनी आमकां कितें जाय हे एक तुवें सारकें म्हणलां तर आमी आतां फुडें वेच्या पयले माय तुका एकूच एक दुखीची खबर आमी तुका सांगता तूं कित्याक तुवें टिकेट तूं वेता त्या दिसा तुवें एक दोन सुमाना पासून तूं रावल्ली जाल्यार आमचो काय बरो तियात्र पळोवंक मेळपाचो तुका तुवें आतां इतले दोन वर्सां आमचो तियात्र पळयला ह्या वर्सा तुका चुकता म्हणून आमकां दूख लागता
वय फ्रांसीस म्हाका एकदम उमेद हाल्ली तियात्राक येवपाची पूण कशेंच केल्यार म्हाका रावंक जायना जाल्यार कित्याक म्हाका उर्जंट काम आसा ते तारखे पयले बोमाई
सारकें तुजें मात तूं कांय टेंशन घेनाका आमी सगळे रिकॉर्डिंग काडून पयली कॉपी तुका धाडटले आमी मागीर तूं सांग आमकां फिडबॅक दी
पूण हेका माय हांगोर आसतना तेका इंडियेचो हुस्को जातालो आतां इंडिया वयतले ना आमचो फ्रांसीस तुजो मोबायल नंबर बी दी तुका
सगळे वॉट्सएप रेडी आसा सगळे
चेड आनी हेरेड हात तेजेर मोबायलार
म्हाका तुमचो जायतो उगडास येतलो चड करून चवथो सोनवार
सुशेगाद दनपार पळय सांगलो तुमचो उगडास तेका सगळें येतलो
तर तुका खबर आहा तूं इंडियेक पासून वेतच तुका हो आमचो सुशेगाद दोनपार कार्यावळ आयकूंक मेळतलो पूण कोंकणी वीथ माय मातसो मुश्कील जातलो कित्याक माय आसतली गोंयान
आमकां सकाळी णव आसता तुवें घालून इंटरनेटाचेर
ना आमी फोन पासून करून प्रोग्राम करूंक जाता जाय जाल्यार आमी करूंक जाता
सगळ्या तुज्या फ्रेंडांक आपय आनी लायव्ह शो
लाइव शो करूंक जाता आनी माय थिंगा बसून बेलपुरी बी हा गेली आनी आमी हांगा बसून रुची काडटले. तर ना ती आयडियर बरी आहा तुजी. मात म्हणल्यार आमकां फुडल्या म्हयन्यान आमकां मुश्कील जातलें येवपाक, कित्याक ज्या दिसा आमी निमाण्या संक्रांत हे सॅटर्डे आमी हे कोत्ता आमचो कार्यावळ कोत्ता त्याच दिसा आमचो तियात आसतलो. तर बाब पॉल कितें सांगूं जाता तुका ह्या पाटी यात्राचे?
सुबेज कांय सांगीन आयलो तो, पूण आतां आमच्यो तिकेटी आमी होपूंक कॉमेस केल्या आयला तो. आतां चालू जाला आमी, आतां इट्स टू अर्ली टू से लायक आनी एक देड म्हयनो हा आयला तो.
मात आमी कितें करूया म्हणल्यार एक लोकांक मातसो एक टीजर कहो दिवया की ह्या तियात्रान तांकां कितें आयकूंक मेळत म्हणून.
हय, आमचे खरेंच टीजर दिवया तेका. आनी आमचे थोडे खरे कलाकार आहा ते आयज आमच्या बरोबर नात, पूण ते हात गारा आसतले आनी आयकता आसतले प्रोग्राम. पूण लोकांकूय खबर आहा की आमचो आग्नेल बाब, दायगो बाब कॉमेडियन्स, इवा, नीता, ही सगळी खोडेगान एक्ट्रेस आहा आनी हा त्या स्टेजीर. आनी तसोच तूं येयला तो येयला तो. आनी तशेंच आमचे म्युझिशियन्स येयला तो, आमचो एलेक्स बाबा आनी मारिना, ती बोरी आमचो म्युझीक घालून तो तियात सोबयता येयला तो
सारकें. आनी ह्या वर्सा एक व्हडली उमेदीची खबर म्हणल्यार दोग जाण की एकलो नो एक्टर मात दोग जाण तरणाटे आसतले स्टेजीर आमच्या पहिल्याच
पार्टी. देट इज माय मेन मोटो लायक एक्च्युली, कित्याक म्हाका भुरग्यांक स्टेजीर हाडून कोंकणी उलोवंक तिंकां उलोवन लोकांक दाखोवपाक गेला तो. आनी तिंकां आतां वी आर मोल्डींग डॅम हाव टू टॉक कोंकणी लायक स्टेजीर गेला तो. तिंच्या लागीं जायना पूण तरी पूण
आय वॉन्ट टू सी एफर्ट घाला न्ही. वय
एफर्ट घालून तुमी कोंकणी उलोवंक जाता, कित्याक कालूच म्हाका म्हणटालो पळय म्हणटा कोणें म्हणलें म्हाका तुज्यो डायलॉग एकदम बऱ्यो आहा म्हणून, पूण तिंगडे जायनात. आमी जोरी तर आमच्याच भुरग्यांक आमी कोंकणी उलोवंक जायना म्हणून आमी तिंका आमी बॉन केल्यार मागीर कितें फायदो सांग पळयता
सारकें.
आनी हांव चड करून थिंग देल टॉक इन कोंकणी, दॅट इज वन थिंग. हांवें बरयला म्हणजे बरयला त्या भाशेनूच बरयला आनी त्या भाशेन जातले तो. तेजी तुटी फुटी कोंकणी जावन कितें जावं, पूण ती कोंकणीनच उलयता न्ही ती भुरगीं येयला.
आनी सारकें तें. आनी हांवें पळयलां ती एफर्ट घालून शिकता म्हणून, ती म्हाकाय उमेद तांकां आयकोन ती म्हणटा. पूण तूं बाब पॉल म्हणटा तें सारकें, आमी पयल्याच पाटी दोन तरणाट्यांक आमच्या माचेर पळयतली म्हणून. तर मातसो एक लोकांक एक स्निपेट दी आमच्या तियात्रान एकलो कॅरेक्टर आहा ताजें नांव जावन आसा लोटली. तर आमचो तो लोटली कितें म्हणटा की ताचे एक डायलॉग तुमकां आयकूंक आमी दिता.
तो लोटलीचो एक रोल आहा की तो थिंगा एक तियात्रान की तो आपूण फकत पाड घालता तो. एक्च्युली पाड घालिना म्हूण तो सदांच मोदेकात वयता आनी कोणाक पयशे दिता आनी कोणाचें बरें करूंक जाता. पूण एंडाक तो सुदत्ता आयला तो, पूण तेजी एक डायलॉग आहा येयला तो. तेका आनी ती डायलॉग बरयला ती हांव म्हणटा तुमकां येयला तो येयला तो. म्हाजें नांव लोटली, हांव जातीन कोंकणी, हांव चलताय वांकडी आनी रस्तोय म्हाजो वांकडी. हांव हेका हातीन दिती पूण दुसऱ्या हातीन घेती.
वा लोटली, वा हो लोटली जो कॅरेक्टर आहा तुमकां आतांच बाब पॉलान ताजो एक थोडो दाखयला, अवतार ताजो दाखयला. पूण ताज्या काउजान आनी ताज्या काउजान बोरेपण आहा, तो ते बोरेपण कितें भायर सोदता ते तुमकां सांगतलो. सगळे की व्हडली खबर म्हणल्यार तुवें तियात्राचें नांव सांगूंक ना, तर तूं जरा तियात्राचें नांव सांगशी आमकां.
तियात्राचें नांव जावन उपकार नासलेली, तुमी म्हणटले आसले आनी कित्याक नांव तोल्ल्यान दवरलां आनी उपकार नासलेले म्हण. इट्स अ स्टोरी विच आय नी स्टोरी एक्च्युली एक दोन वर्सां आदी कोणाची हांवें आयकलेली लायक इट वॉज अ ट्रू स्टोरी लायक इट वॉज. आनी हांवें चिंतलें की हांव स्टोरी बरयतलो म्हणून आनी तेजेर बरयली स्टोरी हांवें आमी फाटी फुडें करून आनी कॅरेक्टरांक घालून येयला तो. आनी इट इज एक्च्युली नॉट अ ट्रू स्टोरी तेजेर, पूण बेस्ट तेजेर बेस्ट करून हांवें स्टोरी बरयली. इट्स जस्ट लायक आर जनरेशन लायक हाव चिल्ड्रन दे बिकम अनग्रेटफूल टू वॉट देर पेरंट्स टू तेंची भुरगीं कोय तेंकां. आनी एंडाक तेंकां कोता की एंडाक कोता की तुमी कितें केलेलें तें रॉंग म्हणला. हांव म्हणिना की सगळींच भुरगीं म्हणून तुवें.
बट मात तुका हांगा हांव मातसो राव म्हणटा, कित्याक तूं सगळो आमकां प्लॉट दिता. ना ना ना, आमकां तो आख्खो प्लॉट नाका. आमकां जाय की पब्लिकान टिकेट घेतलेली आयल्ली तियात्राक पळोवन. आनी आमी म्हणिना लोकांक तुमी येवंक जाय तियात्राक, बट तुमी तियात्राक आयल्यार आमकां तेंको आमकां उर्बा. आमी जे एक्टर आहा 15 एक्टर जे आहा आमकां ती उमेद तुमकां कोंकणी भाशेन आमचो कला तियात्राचो कला दाखोवपाक. एन्ड वो ही जी कला आहा तियात्र म्हणटा ते आमचे गोंयांत आहा ती. आनी इट्स अ व्हेरी युनीक art form. So we also want to keep that art form alive, and we also want to keep the language alive. I think so. I call ne goinkar pon konkanich ni pun ami koho amcho how we you know susegad pon ye ta amuni na amche main munta ti kitak amche main goinkar pon mulyar am munta konkani ulopache te sarki kitak आमची सुसेगाद जी आमची दी लायफस्टायल आहा ताका कोण मोरोंग ना बट भाषेक लागून 95 रायट्स जाल्ले ते गोंय लोक मेल्लो आहा तर आमचे ह्या भाषेक आयज जे आमी कोंकणी उलयता त्या आमचे भाषेक लागून लोक मेल्लो आहा पूण आनी एक तुमकां धाकटो कॅरेक्टर म्हणल्यार हांव त्या कॅरेक्टरान एक साल्वादोराचो रोल करता आनी साल्वादोर जो आहा तो एक बरो गोट इश्ट ताजो ताज्या इश्टान ताका आदार दिल्लो तारवार वचपाक पयशे दिल्ले तर ताज्या इश्टाक तो आपल्या इश्टाक केन्नाच विसरो ना ताका ती ताजो उपकार आहा त्या इश्टाचो आनी तो एक डायलॉग म्हणटा थिंगा
तो डायलॉग मारता केन्ना जेन्ना तो सोजमता की आपणाचो इश्ट इसरलो म्हणून आनी ती डायलॉग जावन आसा
दोर्याचेर बोळी मारल्यार उदक हें दोशी जायना त्याच भाशेन तुजी आनी म्हजी आमीजात केन्नाच सेपरार जावची ना
अरे वा एकदम बरें सारकें इश्टागत तुटची ना केन्नाच
सो ह्या ड्रामान आमी दाखयला एक्चुली की फ्रेंडशीप रिलेशनशीप आनी कॅरेक्टर आयला तो हाव तो ही बिल्ड्स इन द स्टोरी लायक एक्चुली आयला तो आनी हें पळोवपाक तुमी सगळे जाण जोरी तो 27 ऑक्टोबर आमच्या फ्रीमॅन्स बियानीन येयल्यार चड बरं लागतले आमकाय ते येयला तो आनी आमकाय तुमचो आदार मेळतलो
सो पॉल वेर कॅन वी गेट द टिकेट्स फ्रॉम वेर लिसनर्स वॉन्ट टू बाय द टिकेट्स
द टिकेट्स आर ऑल विथ द एक्टर्स या आय मीन त्या ना आम्ही वी हॅव ऑलरेडी सेंड अ फ्लायर ऍक्च्युली विच हॅज द नेम्स अँड द फोन नंबर ऑन दॅट येयला तो सो दे कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट एनी ऑफ द एक्टर्स लायक आनी आमचे एक्टर म्हाका दिसता सगळे फामाद ऑकलँडाक तिंगा कोण ओकोन ना म्हणून ना येयला तो बिकॉज आय नो लायक लायक कामीन सिल्वेस्टर नीता दे आर सो पॉप्युलर लायक फ्रान्सीस ऑल सो आय मीन देर आर लॉट ऑफ पीपल हू आर वेरी मोर पॉप्युलर दॅन मी बट या तोरी पण येयला तो सो दे कॅन गेट द टिकेट फ्रॉम
देर कॅन गिव्ह वन फोन नंबर एट लिस्ट फॉर सम सो वन हू वॉन्ट्स टू कम बट डज नॉट नो द एक्टर
आय कॅन गिव्ह माय फोन नंबर विच इज द इझिएस्ट इट्स 022-480-1234 कोण म्हणटा अरे इतलो सोपो नंबर बायलेक उकडा सुरो नंबर सिंपल काडचो पडलो ताका लागून हो आमी नंबर काढला बट वय सगळ्यांक तुमकां आमी खुशी जातली केन्ना केन्ना आमी इतलो वावर घालता वो तियात्र करपाक आनी तुम्ही लोक पब्लीक येना जाल्यार आमची मातशी दुख जाता आमकां तर तुमकां सगळ्यांक आमी आमंत्रण की यो टिकेट घेया यो पळया आनी आमची खोशी वाडोया तर आमी दुसऱ्या भागान वेच्या पयले एक कांतार घेवया
संसार सायतोच बदल्ला हातून दुबावना मुनीसूय फुडें पावला सांगची गरज ना समाजा पोरी चलोंक जाय ना तो रिश्ता जियेन फायदो ना पूण तोडो आदलो समाज आपल्यो आदल्यो चाली सोडिना गिनियान वाडटा तोशी मनशाचे चिंतप वाडटा भुरगीं वाडली म्हणटूच समाजान भोंवतूच पोतीक जाणवा येता आपूण कोण जातलो आदीस तो जाणा आसता भुरगीं चिंता कितें माय पाय कोत्ता तरी तें अशें समाजान घडटा गुजराटाक अशें घडलें एका गोराब्यान माय पाय दोतोर आनी नर्स एका हॉस्पितालान तांच्या काजारी एकवटाक एकटो चेडो दिलोलो देवान आपल्या पुताक पोडदू तोर करूंक चिंताली मोनान पुंडो तोर जावूं पुताक कशी नासता कंप्युटर इंजिनियर सांग जाय म्हाका कूत माय पांयक सांगता माय पांय रागान बरोवन पुताक धुमकी दिता पुता दोतोर उजाव आमचें नांव सांबाव पोसान गोंया धाडटा बरोन आसलो तो मेडिकलान आपली मायक बायक फोन केलो मोडे वरोंक येयात म्हूण गोंयान शेवटाक जीव आपलो सोंपयलो उडकी मारून मावयतान कंप्युटर इंजिनियर जाल्यार कितें वायट जावपाचें दोतोर करूंक चिंतलो पुताक पोस केलो कसलें चिंतप माय पायचें मायन पांयन आपलें चिंतलें चिंतूंक ना पुताचें कोशेर आड आयल्यार पोया कितें घडटा मायन पांयन बारीक चिंचें भुरग्यांचे कोशेर आड येवचें न्हू हें मागणें म्हजें
माय मोगळ आयकुपान तुमकां परत येवकार ह्या आमच्या कार्यावळीर कोंकणी वीथ माय सुसेगा दोनपाराचेर फर्स्ट अँड फॉरमोस्ट आमी देव बरें करूं म्हणटा आमच्या आयच्या स्पॉन्सराक गोवा एनझेडाक टू सुशिला अँड टीम फॉर मेकिंग दीस प्रोग्राम पॉसिबल आमी आतांच कोंकणी कांतार आयकलां माय पायची खोशी जस्टीन डिक्रुजान ते कांतार म्हणलेले आहा तर माय तू आमकां थोडे कितें म्हणूंक सोदताली
आतांच तुमी उलयताल्यात की हे पावटी दोग तोरणाटे स्टेजीर काम कोत्तेले म्हणून म्हाका चड उमेद भरली हांव एकदम काळजांतान खोशी जाली की तुमी ह्या भुरग्यांक कोंकणी शिकयतात म्हणून शाबासकी तुमकां आनी तशेंच गेल्या वर्सा आमचे बाय रेबेकान स्टेजीर पार्ट केल्ली एकदम बरी केल्ली आनी आमकां चड 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 उमेद आसली उमेद भोगली ताणें अशें काम केलें म्हणून तशेंच तुमी हें काम सुरू तशेंच तुमी चालू दवरात
हय मात म्हाका इतलोच उगडो आसा रे बेका पयल्यान स्टेजीर आयल्यान सगळेच लोक फिडो मारूंक लागले
हांवें मायंगूय रोल बरयलो पूण कॅन्सील करचो पडलो
ह्या वर्सा तियात्रान आमी घाल्लो
सारकें तुजें एक्चुली तुका तुवें सगळें जायतना खोशी भोगता की जेन्ना हांव सांगल्यार की हांव तोंडाट्यांक स्टेजीर हाडटा म्हणून आनी कोंकणी उलोवंक लायता म्हणून
वय
फ्रांसीस बाब त्याच जाच्या दुसऱ्या दिसा तूं इंडिया वयताय खरेंच अर्जंसी कितें तुका येयलो त्याच जावनूच कित्याक वचूंक जाय
अर्जंसी त्याच जावन वचपाचें न्ही हांवें सगळें पयलें म्हाका उगडो आसा जानेरानूच हांवें टिकेटी बूक केल्ल्यो गोंया वचपाक कित्याक म्हाका स्पेशल मेळ्ळी जानेरान आणि वेता वयतूम रान हांव पूण पयले पॉलाक फोन केलो म्हणलें अरे पॉल ह्या वर्सात या तुमच्या दिसा सांग तू म्हाका त्या प्रमाणे हांव टिकेटी काडटा तर ताणें सगळें मागीर चिंतून एका सुमानान म्हाका फायनलायज करून म्हणलें ओके 28 तारखेर वयतुंबराचे आमी तियात्र करता हांव म्हणलें बरें हा तर 27 तारीख तियात्र 27 तारखेर तर 28 तारखेर हांवें टिकेटी बूक केल्यो गोंया वचपाक गोंया वचपाची ह्या पाटी उमेद म्हणल्यार म्हजी सिस्टरीनलो म्युणी म्हजी म्युणी काजार जाता म्हजे बायलेची भयण तर काजाराक आमचे दोगांय म्हजी दोगांय चेडवां फ्लागल्स तर काजाराक लागून आमी गोंया वेता आनी जाता जाल्यार म्हज्या शामायकूय हांव मेळोंक सोदतां म्हजी शामाय काल्यान आसता आनी शी इज 89 years old आनी आमच्या दोगांय धाकट्या भुरग्यांक तर ती शामाय म्हणल्यार आतां कितें म्हणटा ग्रेट ग्रॅनमदर कितें म्हणटा तिका आय वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय चिल्ड्रन टू माय ग्रँड मदर सो दे आर ग्रेट ग्रँड मदर सो होपफुली आय कॅन गेट 4 generations इन वन पिक्चर एकलीच म्हजी शामाय उरल्या
तुमचे सूट शिवलाय मरे
अरे सूट म्हणल्यार सूट शिवंक ना तेच म्हाका आता दुख मातसो शॉक जाला हांवें तेदू सूट काडलेले घालपाक बेश्टे ट्राय करपाक अरे वेता मातशें टायट
जाता
हांगा ऑकलंडाक येवन मोठोय जाता मातसो चॉकलेटी आनी दुदाचे सांगले सारखे आयस्क्रीम आनी दूद आनी मातशें मोठो जालो आता सुटाचे मातशें टेन्शन दोन उपाय आहा म्हाका नवें सूट विकते घेवपाक नाजाल्यार जिमान वचपाक पळयता हिचे सवाय ते पयले पळय
दोनी कोण ना काय तूं रेंटलाक गेलो
रेंटलाचे सूट ती आयडिया बरी आहा पांच सुमानाक येता पळय चड रेंट जायत बट उमेद पळय आतां खूब आयकलां गोंया बदली खूब जाल्या केहे जातेले म्हज्यान म्हजी ट्रीप म्हाका सांगूंक जायना गेल्या पाटी गेल्लो हांव बेश्टो हांव मातसो शीर फिरो तर ते सगळे थिंगा पोवन चलता ते सगळे कडेन काम सगळें फोणून दवरलां लोक गाडयो हिंच्याय वद्दान चलयता नो एंट्री जाल्यार तेणी कांय फायदोच ना हिंच्या रावंड अबावटार गेल्यार सारके आतां म्हाका भिरांत दिसता गाडी चलोवपाक म्हज्या कडेन 2-wheeler आहा गोंया बट ती चलोवंक म्हाका खूब भिरांत दिसता तर कारूच घेवन भोंवता सगळ्याक कित्याक होपफुली आर मोस्ट सेफ इन द कार बट
तुका एडजस्ट करचें पडटलें यू हॅव टू एडजस्ट युअर सेल्फ
आनी
तूं बरी एन्जॉय कर ट्रीप तुजी येला तो काजराक नाच येला तो आनी बरें शेकय बिकय येला तो स्कोर येला तो
आनी डोंट वरी तुझ्या नांवान हांव म्हजो तावय बी
जाता जाल्यार एक मातशें कांतारूय म्हूण ती मागीर काजराक आनी तूं कितल्या दिसांक वयता रे एका म्हयन्यान
सुमार 5 सुमानांक वेता
तर
प्लॅन म्हजो डिसेंबराच्या 2 तारखेर पोतून परत येवपाक कित्याक 3 तारखेर हांगासर की 2 तारखेर ना हांव पयले तारखेर हांगा येता कित्याक 2 तारखेर हांगा फेस्त म्हाका थोडी नोयान येवतली गोंया पूण फेस्त म्हाका मानता हांव की थिंगा फेस्त करूंक जाताले पूण पळया फुडाराक केन्नाय करूंक जाता फेस्त पूण आतां हांव ऑकलंडचो हांव हो म्हजो गांव तर म्हाका सुबेज उमेद सान फ्रांसिस्काचें फेस्त हांगा मनोवपाक आनी हांगा सोबोवपाक कित्याक सान फ्रांसिस्कूय जावन आसलो मिशनरी तो दुसऱ्या गांवांनी वचून आपणाचो ताणें धर्म आनी आपणाचो भावार्थ ताणें फांकयलो संवसाराक त्या भाशेन आमी त्याच भाशेन यू नो आमी येवंक जाता आनी ताज्या मानान आनी ताज्या नांवा पासत हांव खूब व्हडलो भोक्त सान
फ्रांसिस्को तुज्या घरा येवपाक
कांयच
म्हजो प्लॅन सारको सांगूंक जायना कितें कित्याक हांवें आजून कांयच प्लॅन करूंक ना कित्याक आय जस्ट वॉन्ट टू लीव इट ओपन नो प्लॅन्स
म्हाका चड भावड आसा फ्रांसीस येतलोच म्हणून येवपाक
शामायक मेळोंक येतलो कल्याण वाट पळया माहीम पावलो पळया
अच्छा आनी कितें प्लॅन आहा रे तुमचो आतां समर स्प्रिंग कॉमेस जाले येला तो
स्प्रिंग
गार्डन बी कॉमेस केलें करपाक
ह्या वर्सा कांय झाडां लागना कांय करूंक ना कित्याक 5 सुमानाक हांव वचपाचो म्हणून म्हाका खूब उमेद वारवे रोवपाचे म्हणजे वेजिटेबल भाजी पालो रोवपाचो म्हाका खूब उमेद, पूण ह्या वर्सा रोंग ना कित्याक पांच सुमानांक हांव गोंयां वेतां, झाडांक कोण उदक घालतलो, स्प्रिंकलर सिस्टम बी ना म्हजे कडेन, टायमर ना, नाजाल्यार टायमराचे स्प्रिंकलर कितें घालून वचोंक जातालें, बट इतले इन्वेस्टमेंट करून
तुका हॅरेट कितें एडवायस दिवपाक जाय आला हॅक्टर
कोत्ता. फ्रांसीस, यू एट मायटर 10 देर इज अ स्टार्टर किट,
ओके,
$11 for irrigation system.
Oh,
Baptist and I have both bought one.
Oh, is it?
And you can put it in. Then the most expensive thing is the timer.
Okay,
that would cost about $50. So you can
Onas dollar anche timer ani 500 rupees dollar anchi bhaji bhi hota. Sangs hai na, but I mean. हांव परत येतोच डिसेंबरान पासून टायम आहा भाजी बी रोवपाक, तर कित्याक आमचो समर अपटील फेब्रुवारी मार्च पासून आहा, तर 3 महिने चडशे जाय पडटा फॉर युअर वेजिटेबल्स टू ग्रो. सो म्हज्या हिसपान एज सून एज आय कम बॅक इन डिसेंबर, इफ आय स्टार्ट माय लिटल वारवे, एव्हरीथींग वील हॅपन.
आनी आतां आमचे इवन द वेदर लुक्स सो गुड, लास्ट 1 वीक इट इज सो सनी, आयज पासून कितलो
वॉटर
भायर हितून लॉन मॉइंग कोत्तालो, इट वॉज I felt like nice, like, yeah, no, yeah. The t-shirt I was doing it, like, actually, grass bara oldo zalo.
Gham ayala astalo.
No, don tin fara to lawn mower born pardo lo. And tinga kai nalle marpa.
Ais gom ta jumper nasta nayala amcha Paul. T-shirt nayala. Kai nalle
jupte lawn mower ak jupak. Ela do. But it is good, like, the weather is so good, like, I mean, we are so lucky that I'm chayin weather koi. And ata, if you can, tumi zana sele, America, Florence yon, how bad it is, actually, it is. I mean, still it is. There's thing up noon. Even Hong Kong, I think.
Yeah, there's cyclones.
Even there's a typhoon going on.
सो आय मीन वी शूड बी ग्रेटफूल फॉर द गूड वेदर दॅट वी हॅव. एन्ड आता तुवें म्हणलें तें सारकें, आमचें गीम येवपाचें आहा, आनी कितें म्हजें प्लॅन गिमान. आतां परत येतच आमकां थोडी सुटी मेवतली, पूण ह्या पाटी हांवें कितें प्लॅन केला, व्हडलो प्लॅन ना म्हजो. हांव चड आख्ख्या न्यूझिलंडाक दुसऱ्या गांवान भोंवक सोदिना. हांवें सोदून काडलां आमच्याच ऑकलँड शारान खूब वस्तू आहा पळोवपाक, आनी त्योच पळोवपाक हांवें एक जागो सोदून काडला. इट इज हियर जस्ट बिहायंड युनिटेक इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजी. It's called Oakley Creek Waterfall. So it's a nice, beautiful waterfall. The name, again, to repeat it, is Oakley Creek Waterfall. And it's in the heart of the city.
Thing the waterfall on Nang Zata?
Nang Zata. But I'm not sure if you can jump or dive. I don't think you can, but at least you can get your feet wet in the water. That's why Gara Tanik Tam Yogi on your mare and he budon budon gan matyar.
There's
Saligaon hati zor, ti dakti zor. This is quite a
big
generous
one.
Big. I mean, I do not know in the summer what will be the flow of water, but I've always heard it is great. The other place that I have discovered is आम्ही पोयस पोयस वेता, वायटमो वेता, आणि हांगा वेता, थिंगा वेता ग्लोवम पळोवपाक. आणि आम्ही खूब पयसो, मजा हिसपान हा, मजा हिसपान पयसो आम्ही बेश्टोच ओगडा येता, इतले पयशेल्या शारांत वचोन ते ग्लोवम पळोवपाक. देवान आमकां दिल्ले आहा ते ग्लोवम फ्री, इट्स फ्री बाय नेचर, नेचर इज मेंट टू बी फ्री. म्हाका एक जागो हांगा ऑकलँडाक मेवला, इट्स बिहायंड टोटारा पार्क. आतां चड लोकांक खबर ना, आनी टोटारा पार्क म्हणल्यार इट्स बिहायंड द ऑकलँड बॉटॅनिक गार्डन. ताज्या फाटल्यान एक हायकिंग ट्रेल आहा, तो त्या हायकिंग ट्रेलान तूं गेल्यार तुका ग्लोवम्स घे म्हणून पळोवंक मेळता, आनी ऑल फॉर फ्री. तर तुका ग्लोवम्स पळोवपाक चड पयस वचपाची गरज ना. आमच्या हांगाच ऑकलँड शारान लॉट्स अँड लॉट्स ऑफ ग्लोवम्स. सो दीज आर द टू ट्रिप्स आय डेफिनेटली वॉन्ट टू डू विथ माय चिल्ड्रन फॉर दीस समर.
ग्लोवम्स रातचेच पळोवंक मेळटा
काजुले
ना ते आमचे गोंयचे काजुले
दुसरे.
गोंय आमी खूब चूक कोत्ता, काजुले म्हणटा ते फायर फ्लायज, ओके, एन्ड दीज आर ग्लोवर्म्स, दे आर टू डिफरंट थिंग्स. आय मीन आमकां ती सारकें तुजें, आमी गोंयां ते फायर फ्लायजांक ग्लोवर्म्स म्हणटा भुरग्यांपणार, बट दॅट इज अ
मिसकन्सेप्शन.
ओनली इन द नायट टायम. सो
बरें मारून वचपाक
तुका जाय तें कोर, मारून वच, मारून वच गेल्यार तुका एक न्ही दोन ग्लोवर्म दिसतले. पूण
फोटो काढून,
पूण द ओनली वन ड्रॉबॅक आय हॅव हर्ड अबाउट दॅट प्लेस इज गाडी मातशी तुवें सामान लॉक करूंक जाय, डोंट कीप वॅल्युएबल्स इन युअर कार, बिकॉज देर इज समटायम्स अ पॉसिबिलिटी ऑफ युअर कार गेट ब्रोकन इन टू. एन्ड you have to watch out for the timings of when Totara Park gate gets locked. Kidak the gate lock zali tuji gaadi bitor uli tu dusra disa yo war park. So those are the two things you have to check. But mocha ispan samaran they keep their gates open late, plus there are some days where they leave it open.
Koi boring jeona melta dia springant
जोणाचे म्हणल्यार हांव
चड नय रेस्टॉरंट हॉटेलां
चड चड हांव हो भायर
भोंवना जोणाक
शेफ शेफ माय गेल्ली शॉपिंगाक जेवपाक वचोंक ना तिका शॉपिंगाचे सुवेज पडलेले तिका बरे तिका हांगासरले आमचे कितें म्हणटा ते जोते जाहले न्यूझीलंडाचे कित्याचे आमचे हाजे लेदर चामड्याचे मोचे आमचे सारके न्यूझीलंड कित्याक व्हरोंक जाय दाखोवंक जाय रे इंडियेक आरे आमचे हाडला चामडे न्यूझीलंडाचे म्हणजे ते दाखोवंक जाय म्हणून चामड्याचे मोचे हांगासरले व्हरोंक सोदताली
इंडियेचे चामडे म्हाका चापता म्हाका लागता ते फाटल्यान ब्लिस्टर्स येतात थोडे येतात हांगासरले चामडे लागोना हांगासरले बरे पूण
तिंग गोंया बोकडे आमचे इंडियेक बोकड्याचे चामडे हांगा मेंढऱ्याचे चामडे घट आसता
पण मागीर तू आमकां सांग तू हांगा खंयच्या रेस्टॉरंटान जेवलाय आनी तुका खंयचे रेस्टॉरंट बरें लागलें
म्हाका चड करून फरेशिंग कॅफे गेल्ले आमी चायनीज रेस्टॉरंट एकदम बरें येदी व्हडली सुंगटां प्रॉन्स फर्स्ट क्लास बेस्ट म्हणटात पळय थंयसर
आयज तुमी सांजे सोली मोती फेस्ताक वयता दोरयला तो
वय वेता
कितें सांजे एकदम नाचपाचे मोती ना तर
नाचपाचे जाले नको हांव आतां दोनपारां जेवंक ना तर मातशे ते मोती ऑर्गनायझरांक सांगता हांव मातसो भुकेन येतो म्हाका पळयल्यार तुमी मातसो उगडास तर सुबेज मातशे जेवण घाल म्हाका म्हणून
इवन वॉट एवर तुमी कितें कोत्ता तें पासून इट्स द युनीक थिंग आय नो दॅट एक्च्युली तुमी तुमकां सोल्यांक जमनीर बसून त्या पातोळेन घालून तेजे जेवणां दितात
केंब्याच्या फोल्यार
स्टील युनीक थिंग लायक वॉट इज हॅपनिंग इन ऑकलेंड लायक
एब्सोल्युटली
मोती सायबिणीचो उगडास करून ही आमची सोली कोत्ता ती कमिटी
सारखे मोंत मोंत सायबीण म्हणल्यार आमचे गोंय मोंत सायबीण खूप फेमस मोंत म्हणल्यार ऑन द माउंटन सो दोंगरा वयली सायबीण मोंती वयली
सायबीण
बट द ऑस्पिशियस थिंग अबाउट इट इज ऑल्सो सेलिब्रेटिंग टुगेदर विथ Madhumeri's birthday, the harvest festival, and simultaneously praising God for Mary and is for that, our fresh harvest and our fresh crop. And त्या उमेदीन ते बरें जेवण वाडटा आनी वेजिटेरियन आनी ते केंब्याच्या फोल्यार खावपाक म्हण म्हाका उमेद म्हज्या भुरग्यांक दाखोवपाक सो इट इज आय ऑल्सो लायक टू शो ट्रेडिशन्स एन्ड ऑल कित्याक म्हजी भुरगीं फाल्यां विसरोंक आहा म्हणजे यु नो देर विल बी नो कनेक्शन विथ इंडिया सो आय वॉन्ट सम कनेक्शन टू रिमेन आय मीन माय किड्स आर किवी वेन दे ग्रो अप दे हॅव एव्हरी राईट टू डू वॉट दे वॉन्ट बट एज लॉंग एज आय कॅन शो देम सम ऑफ द ट्रेडिशन्स अँड सम ऑफ द ब्युटी ऑफ इंडिया आय विल कंटिन्यू डुईंग दॅट
सारखें आनी कितें सुशेगाक प्रोग्रामांक येयलाय तू कितें बरी तुझी उत्तर म्हूण न्हू रिचर्डाक
ताका शाबाशकी दी आमच्या तुका पॉल फ्रान्सीस हॅक्टर आय एम सो रिचर्ड चोड शाबाशकी
आनी
अरे बॅप्टिस्ट तांकां लागून आनी म्हाका चोड तेंको दिलो आमच्या बॅप्टिस्टान आनी जॅनीन ते तांचे उद्देशी हांव ह्या हांगा सो टेबलार
वसोंक तेंको दिलो हांव म्हणटा तुका पंप मारला
आनी फ्रान्सीस
ये रे तूं
चड करून रिचर्डाक म्हाका व्हरोंक येता आनी पावयता घरा लागी चड तुका देव बरें करूं रिचर्ड
थँक्यू प्रोग्राम सुशेगा दिनपार चालू आहा तसोच तुमी दोरा तेला तो and you all are doing a wonderful job. That's one more thing I want to like to say to you guys.
But it's because of people like you, Paul and Francis and all who are coming and my which makes this program so vibrant and this, and it's basically the community program.
Correct.
Yeah.
Right. And ami konkani bashik swagat ami hat fude elato
tor ya fude ami amantran dita je kon konkani nulong sotta ani amcha ya karyavali riyong sotta ani ami munina fudara konkani with my munan astele but kite konkani bashen kona kulong jay kona kume dah jalyar jarur yo avoir ani amcha konkani bashik macho tenko di ani आमची उर्बा वाडय आनी बाराबोर आमी
जाता जाल्यार आमी रिकॉर्डिंग वाजोवच्या सुवातेर आमी कोण गिटार गाणा वाजोवपाक जाल्यार येवन हांगा स्टुडियोन कोंकणी कांतारा म्हणोंक जाता आमी
सारकें Sarkin.
You know, Paul, at one time, why don't you think of a small play for the radio? A theater on the radio.
Right.
Okay.
Korea.
Even two
or three people. Yeah.
Korea. Short notice.
Do you recall any, because I was speaking to a friend of mine, Lourdes Narona, she used to say that in Goa when she was a kid, once a week there used to be a tiat on the radio.
Why?
And at that time her mother used to tell everybody to sit down. And for 1 hour it used to go on, and they used to have just was it said?
Yes.
We can revive that here.
Music aso na lo background when it was especially the dialogues.
Because the radio is such a fantastic medium and such.
No, we can do definitely, and I'll keep in my mind and I'll write one actually.
Oh, fantastic!
So keeping this thought in mind, आमी वो आंगासोर आमचो कार्यवळ सोंपोया. माय तुका एक आमी बोरी व्याज आवडेता इंडियेक, अ सेफ जर्नी टू इंडिया, आणि परतूय तू आमच्या न्यूझीलंड शारान येवपाक तुका एक देवाकडे मागता. बाब पॉल तुका देव बरें करू म्हणटा. रिचर्ड हेक्टर आयचो जो स्पेशल गेस्ट सिक्रेट हाल्लो तो स्टुडियोन आयज आहा, तुमकांय सगळ्यांक देव बरें करू म्हणटा.
हॅरियट केले
आणि फ्रान्सिसाकूय आमी बरी वियाज मागोंक जाय. त्या अटोस्फियर फ्रान्सिस बाबूय आपले फॅमिली बरोबर इंडियेक वेता.
ताजे पहिले माग की आमचो त्यात बरे तुमकां सगळ्यांक आयकतालो देव बरें करू म्हणटा. आमी आमचो निमाणो कोंकणी कांतार आयकोया.
आग्नेल बाब बरो मरे बरे भाशेन वस
तुका आयज मेळटलो कसताक.
Thank you.